ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, DSERT ಬೆಂಗಳೂರು, CTE ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ IT ಫಾರ್ ಚೇಂಜ್ ಬೆಂಗಳೂರು ಇವರ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಭಾಷಾ ಕೌಶಲ್ಯ ಕೇಂದ್ರ ಮಕ್ಕಳ ಭಾಷಾ ಕಲಿಕೆಯನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಕಥಾ ಧ್ವನಿ ಸುರುಳಿಗಳು.
नमस्कार मुलांनो, आज आपण एका नवीन गोष्टीविषयी माहिती ऐकणार आहोत आणि गोष्टीचं नाव आहे पाण्याचं बी. ऐकून आश्चर्य झालं असणार ना तुम्हाला, हे कसलं काय पाण्याचं बी आहे, आम्हाला तर हे माहीतच नाही ना, असं जर तुमचं प्रश्न असेल तर चला बघूया या गोष्टीमध्ये कोणतं ते पाण्याचं बी आहे. तयार आहात ना? तर मित्रांनो, खूप खूप वर्षापूर्वी एका गावात 3 वर्ष पाऊसच पडला नाही. जमीन कोरडी ठक्क पडली आणि सगळी रोपं जळून गेली. कोरडा धुळा डोळ्यात जाऊ लागला. लोक काळजीत पडले. त्यांना माहीत होतं की पाण्याशिवाय आपण जगूच शकणार नाही. गावच्या पाटलानं सभा बोलावली. गावातले लहान मोठे सगळेजण आले. पाटलानं 4 तरुणांना पुढे बोलावलं आणि सांगितलं,
पाणी शोधायला तुम्ही 4 जण 4 दिशेला जा.
त्यातले 3 काही दिवसांनी परत आले, कारण त्याने पुढे चालणं शक्य झालं नाही. 4th मात्र उत्तर दिशेने पुढे गेला आणि एका पांढऱ्या शुभ्र पर्वताशी पोचला. तो निसरडा चढ चढून गेल्यावर त्याला एक गुहा दिसली. त्या गुहेत एक म्हातारी होती. त्या माणसानं तिला विचारलं,
आजीबाई, मला कुठे पाणी सापडेल का?
म्हातारी म्हणाली,
अजून खूप वर पर्वत चढून जा.
तो माणूस अगदी शिखरापर्यंत वर चढला. त्या पांढऱ्या शुभ्र पर्वताचा एक तुकडा त्यानं फोडून काढला आणि तो नीट गुंडाळून आपल्या पिशवीत ठेवला. मग जेवढ्या वेगानं पळता येईल तेवढ्या लवकर तो गावाकडे परत गेला. तो गावात पोचला. त्यानं काय आणलं आहे हे बघायला सगळं गाव लोटलं. तो खूप दमला होता पण अगदी खुश होता. तो म्हणाला,
हे बघा, मी पाण्याचं बी आणलंय.
मात्र त्यानं जेव्हा पिशवी उघडली तेव्हा लक्षात आलं की त्या बर्फाचं पाणी झालंय. ते पाणी लगेच जमिनीत मुरून गेलं. पावसाचं बी शोधण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या आरोळ्या ठोकत जमीन खणायला सुरुवात केली. त्यांनी खोल खणलं, खूप खणलं. शेवटी त्यांना पाणी लागलं. त्यांनी आनंदानं जल्लोष केला.
पाण्याच्या बीनं आम्हाला पाणी मिळवून दिलं. पाण्याच्या बीनं आम्हाला पाणी मिळवून दिलं. पाण्याच्या बीनं आम्हाला पाणी मिळवून दिलं.
आणि आता गावात भरपूर पाणी आहे. गावातल्या लोकांनी पाण्याची खूप काळजी घेतली. आता पाऊस पडला नाही तरी गावात पाणी असतं. तुम्ही बघितलं आहे का कधी पाण्याचं बी?
¶¶